तर जसं आपण पाहतो की आपल्या विचारांचा किंवा आपल्या संकल्पांचा स्वतःवर, दुसऱ्यांवर, त्याचबरोबर जड वस्तूंवरही त्याचा प्रभाव पडत जातो. त्यासाठी एक उदाहरण आपण पाहतो की जसं एका ठिकाणी 100 मीटर अंतरावर 2 झाडं लावली गेली, त्या झाडाच्या समोर 2 व्यक्तींना 2-1 महिन्यासाठी काम दिले गेले की 1 महिन्यापर्यंत दोघांनी आपल्या आपल्या परीने काम करायचे. त्यापैकी एकाला काम दिलं होतं की ज्या झाडासमोर तू जाशील दिवसभर त्या ठिकाणी काही ना काही चांगलं संगीत तू ऐकवत राहशील. त्याचबरोबर दुसरं झाड आणि दुसरा व्यक्ती त्याला काम दिलं गेलं की या ठिकाणी तू जितके निगेटिव्ह गोष्टी सांगू शकशील, जितक्या वाईट गोष्टी सांगशील किंवा जितक्या शिव्यागाळ करशील तितका तू 1 महिन्यापर्यंत करत राहशील. त्याच पद्धतीने दोघांनी आपापल्या परीने ती कामं केली आणि त्या कामाप्रमाणे जस 1 महिन्यानंतर त्याचे परिणाम व दुष्परिणाम जर पाहिले तर ज्या झाडासमोर चांगलं संगीत वाजवलं गेलं ते झाड चांगल्या पद्धतीने वाढलं. त्याच विरुद्ध ज्या ठिकाणी नकारात्मक गोष्टी सांगितल्या गेल्या हळूहळू ते झाड सुकलं आणि शेवटी वाळून गेलं. म्हणजे पहा, एक झाड जे बोलू शकत नाही किंवा जे काही करू शकत नाही फक्त संगीताचा किंवा एक नकारात्मक गोष्टीचा, त्या गोष्टींवर किती परिणाम होतो. मग आपण विचार करू शकतो की आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या या नकारात्मक गोष्टींचा ज्यावेळेस तणाव रूपाने आपण अनुभव करतो तर त्याचे दुष्परिणाम आपल्यावर किती होत जातात. तणावाचे दुष्परिणाम खूप काही आहेत. आपण जर आणखीन विचार केले तर ते आपोआप आपल्याला समजत जातील. ही तर समजा थोडीशी आपल्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून या ठिकाणी थोड्याशा गोष्टींची आपण चर्चा केली आहे. पण सार रूपाने जर पाहायचं म्हटलं की टेन्शन हे कशासाठी येतं किंवा कशामुळे येतं, तर टेन्शन या शब्दामध्येच त्या सर्व गोष्टी सामावलेल्या आहेत की ज्या गोष्टींमुळे आपल्या मनामध्ये तणावाची स्थिती उत्पन्न होते. जसं तणाव याला इंग्लिश मध्ये टेन्शन म्हटलं जातं. टेन्शन म्हणजे TENSION हा जो शब्द आहे या शब्दाच्या 1-1 अक्षरामध्ये तणावाची स्थिती उत्पन्न का होते हे या ठिकाणी स्पष्ट होते. कारण या शब्दांचा जो काही अर्थ आपल्या समोर आता मी मांडणार आहे त्या गोष्टींची कमी आपल्या जीवनामध्ये आहे म्हणूनच आपल्यामध्ये तणावाची स्थिती उत्पन्न होत जाते किंवा आपण टेन्शन मध्ये येत जातो. टेन्शन हा एक शब्द असा आहे ज्यामध्ये पहिलं अक्षर येतं टी, म्हणजेच ट्रस्ट, विश्वास. विश्वास ही एक आपल्या जीवनातली सगळ्यात मोठी पूंजी आहे किंवा सगळ्यात मोठी शक्ती आहे. ट्रस्ट हा स्वतःबद्दलही पाहिजे, दुसऱ्यांवरही पाहिजे, परमेश्वरावरही पाहिजे आणि त्याचबरोबर या कालचक्रावरही आपला विश्वास असला पाहिजे. यापैकी एकावरही जर आपला विश्वास कमी पडला तर त्या ठिकाणी निश्चितच आपण तणावाचा अनुभव करतो. यामध्ये आपण पाहतो की कालचक्रावरही आपण विश्वास ठेवतो की चला जे काही घडतंय ते भावी अनुसार घडतंय, ते वेळेअनुसार घडतंय असा विचार करून त्या गोष्टींना आपण हळुवारपणे आपल्या मनातून दूर करू शकतो. त्याचबरोबर परमेश्वरावरही आपला विश्वास आहे, कुणी कोणत्या पद्धतीने का होईना त्यावर विश्वास ठेवतो. पण ज्यावेळेस हा विश्वास कमी होईल त्या ठिकाणी आपल्याला प्रकृतीकडून आणि परमेश्वराकडून आणि स्वतःच्या मनामध्ये उत्पन्न होणारी जी आध्यात्मिक शक्ती आहे ती सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होत जाते. परमात्म विश्वास याचा अर्थच असा की प्रकृती आणि आपल्यामध्ये जी काही एक सकारात्मक शक्ती आहे जी त्या परम आत्म्याकडून आपल्याला मिळत जाते त्या शक्तीला आपण त्या ठिकाणी थांबवत असतो. म्हणून या ठिकाणी परमेश्वरावरही प्रत्येक जण विश्वास ठेवतो पण ज्यावेळेस हा विश्वास डगमगतो त्यावेळेसच आपण तणावग्रस्त होतो. पण ज्यावेळेस हा विश्वास कमी होईल त्या ठिकाणी आपल्याला प्रकृतीकडून आणि परमेश्वराकडून आणि स्वतःच्या मनामध्ये उत्पन्न होणारी जी आध्यात्मिक शक्ती आहे ती सुद्धा त्या ठिकाणी नष्ट होत जाते. परमात्म विश्वास याचा अर्थच असा की प्रकृती आणि आपल्यामध्ये जी काही एक सकारात्मक शक्ती आहे जी त्या परम आत्म्याकडून आपल्याला मिळत जाते त्या शक्तीला आपण त्या ठिकाणी थांबवत असतो. म्हणून या ठिकाणी परमेश्वरावरही प्रत्येक जण विश्वास ठेवतो पण ज्यावेळेस हा विश्वास डगमगतो त्यावेळेसच आपण तणावग्रस्त होतो. त्याचबरोबर स्वतःवर विश्वास. आपण पाहतो की आपण दुसऱ्यांवरही विश्वास ठेवतो, परमेश्वरावरही ठेवतो, पण बऱ्याच वेळा स्वतःवर विश्वास ठेवत नाही. म्हणजेच मी करू शकत नाही, मला येणार नाही, किंवा मला हे जमणार नाही, असे अनेक विचार जे आपण स्वतःनी स्वतःबद्दल उत्पन्न केलेले आहेत, याच गोष्टी आपल्या मनामध्ये तणावाची उत्पत्ती करतात. म्हणून टेन्शन मधला पहिला शब्द जो ट्रस्ट आहे, या ट्रस्टची ज्यावेळेस कमी पडते त्याच वेळेस आपण तणावग्रस्त होत जातो. जसं मी सुरुवातीलाही सांगितलं होतं की ज्या ठिकाणी कारण आहे त्याच ठिकाणी त्याचं निवारण आहे. कारण आलं की ट्रस्ट कमी आहे, विश्वास कमी आहे, मग आपल्या मनात विश्वास वाढवणं ही त्याची पहिली निवारण करण्याची विधी. दुसरं ई म्हणजे एनर्जी किंवा शक्ती. या ठिकाणी शारीरिक आणि मानसिक दोन्हीही शक्ती ज्यावेळेस कमी पडतात त्याच वेळेस आपल्या मनामध्ये या टेन्शनची उत्पत्ती होते. कारण आपण पाहतो सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात प्रिय वस्तू जर आपल्याला असेल तर ते म्हणजे आपलं शरीर. या शरीराला जरासं जरी काही झालं तर पटकन आपल्याला टेन्शन येतं की अरे काय झालं, ठीक होईल की नाही होईल, हा आजार मोठा रूप तर नाही घेणार, ह्याच्याने मला काही नुकसान तर नाही होणार. म्हणजेच शारीरिक शक्तीची कमी झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी टेन्शन वाढत जातं. दुसरं मानसिक शक्ती कमी का होते, कारण आपण त्या ठिकाणी नकारात्मक विचार करतो म्हणून मानसिक शक्तीचा ऱ्हास होत जातो, त्यामुळे आपण टेन्शनग्रस्त होत जातो. म्हणून दुसरं कारण एनर्जी कमी शारीरिक आणि मानसिक, तर या दोन गोष्टींची शक्ती आपण वाढवायला पाहिजे तर आपल्या मधला जो तणाव आहे तो आपोआप कमी होत जाईल. तिसरा शब्द म्हणजे यन. यन याचा अर्थ असा नोबिलिटी म्हणजे सद्व्यवहार. आपण आज पाहतो की आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देण्यामुळे आपण बऱ्याच गोष्टींमध्ये दुर्व्यवहाराचा उपयोग करत असतो. कारण दुर्व्यवहार करो किंवा सद्व्यवहार करो, व्यवहार म्हणजेच कर्म करत असताना आपल्याला आपली शक्ती त्या ठिकाणी वापरावी लागते, मेहनत किंवा कष्टही खूप करावे लागतात. मग ज्यावेळेस कष्ट करूनही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी टेन्शन येत जातं. म्हणजेच सद्व्यवहाराची कमी हेच टेन्शनचं मूळ कारण आहे. मग त्याचं निवारण म्हणजेच काय, की आपण प्रत्येक वेळेस सद्व्यवहाराने वागणं म्हणजेच आपलं जीवन टेन्शन फ्री बनवणं. त्यानंतर शब्द अक्षर येतं ते म्हणजे एस फॉर सॅटिस्फॅक्शन म्हणजेच संतुष्टता. कारण जीवनामध्ये पहा आपण कितीही जरी कमवलं, कितीही जरी भौतिक साधन जमा केले तरी सुद्धा आपली इच्छा ही पूर्ण होत नाही. म्हटलं जातं की इच्छा ही एक अशी आहे की एक इच्छा पूर्ण केली की दुसरी वाढत जाते, दुसरी पूर्ण केली की तिसरी वाढत जाते. इच्छा ह्या कधी संपत नसतात आणि त्यामुळे मनुष्य हा कधी संतुष्ट राहू शकत नाही. इच्छा किंवा आकांक्षाच्या पाठीमागे पळणं म्हणजेच सावलीच्या पाठीमागे पळण्यासारखं आहे. तर जीवनामध्ये तणावाचं हे सगळ्यात मोठं कारण आहे की आपण ज्या स्थितीमध्ये, ज्या परिस्थितींमध्ये, ज्या भौतिक साधनांमध्ये आहोत त्यामध्ये स्वतःला आपण सुखी समजून जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी तणावग्रस्त स्थितीच्या ऐवजी तणावमुक्त स्थितीचा अनुभव होईल. परंतु संतुष्टतेची कमी असल्यामुळे किंवा जीवनामध्ये समाधान नसल्यामुळे आपल्याला तणावग्रस्त होऊन चालावं लागतं. या तणावग्रस्तामध्ये जर मुक्तता पाहिजे असेल तर स्वतःनीही संतुष्ट राहणं, दुसऱ्यालाही संतुष्ट करणं आणि आपल्या व्यवहारांनी दुसऱ्यांना संतुष्ट करणं, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतरचं अक्षर येतं ते म्हणजे आय फॉर इनिशिएशन म्हणजे सुरुवात. कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करत असताना आपण खूप विचार करत असतो. कारण चांगल्या गोष्टी करतानाच आपण विचार करतो, वाईट गोष्टी करताना आपण विचार करत नाही. वाईट गोष्टी पटकन मनात येतात आणि पटकन ते आपण कर्मामध्ये आणत असतो. त्याचप्रकारे आपल्यालाही या गोष्टीचा अनुभव असेल की एखादी जर चांगली गोष्ट करायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला खूप विचार येतात आणि कर्म आणि विचार यामधलं जर अंतर वाढत गेलं तर निश्चितच आहे की त्या ठिकाणी आपल्याला टेन्शन येत जातं की करू की नको करू, आत्ता करू की नंतर करू. म्हटलं जातं की कोणतंही शुभ कार्य करण्याचा विचार जर मनात आला तर ते आपण पटकन सुरू केलं पाहिजे. म्हणजेच आपलं जीवन हे सुखकारी बनत जातं. तर या गोष्टीची कमी असल्यामुळे म्हणजे कोणत्याही कार्याला आपण पटकन सुरुवात करत नाही म्हणूनच आपण तणावग्रस्त होत जातो. त्यानंतर शब्द येतो, अक्षर येतं तो म्हणजे ओ फॉर ऑप्टिमिस्टिक म्हणजेच आशावादी. आज आपण पाहतो की आशावादी न बनता आपण सतत निराशावादी होत असतो. कारण म्हटलं जातं कोणतंही कार्य करत असताना सफलता किंवा विफलता ही निश्चितच असेल. म्हणजेच काय, कार्य करण्याची पद्धती जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी सफलता असेल, कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये जर काही चूक घडली तर त्या ठिकाणी विफलता येते. परंतु म्हटलं जातं की आपण आपल्या जीवनामध्ये कधीही आशाला सोडू नये. आशावादी जितका आपण राहतो तितकं कर्म करण्याची सुद्धा आपल्यामध्ये उत्साहना किंवा प्रोत्साहना वाढत जाते. कोणतंही कार्य करत असताना सफलता किंवा विफलता ही निश्चितच असेल. म्हणजेच काय, कार्य करण्याची पद्धती जर व्यवस्थित असेल तर त्या ठिकाणी सफलता असेल, कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये जर काही चूक घडली तर त्या ठिकाणी विफलता येते. परंतु म्हटलं जातं की आपण आपल्या जीवनामध्ये कधीही आशाला सोडू नये. आशावादी जितका आपण राहतो तितकं कर्म करण्याची सुद्धा आपल्यामध्ये उत्साहना किंवा प्रोत्साहना वाढत जाते. या ठिकाणी आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये आशावादीच्या ऐवजी आपण निराशावादी जास्त बनत जातो. म्हणजेच आशावादीची कमी असेल तर निश्चितच त्या ठिकाणी टेन्शन येत जातं. म्हणून त्याचं निवारण म्हणून सतत आपण लक्षात ठेवायचं की काहीही झालं तरी आपल्या जीवनामध्ये जे आशावादीची सूर्यकिरण आहे ती सतत आपण जीवनामध्ये आणत राहायला पाहिजे. त्यानंतरचा शेवटचा शब्द तो म्हणजे यन फॉर न्यूनेस. न्यूनेस म्हणजेच नवीनता. आज आपण पाहतो या क्रिएटिव्ह जगामध्ये किंवा या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जगत असताना प्रत्येक क्षणोक्षणी काही ना काही नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. या नवीन गोष्टी पाहत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपणही आपल्या जीवनामध्ये मग ते छोटे असो की मोठे असो, कर्म कुठल्याही प्रकारचे असो, पण प्रत्येक कर्म नवीन नवीन पद्धतीने जर आपण करत गेलो तर कर्म करण्याचा आनंदही येत जातो, नवीन नवीन गोष्टींचा अनुभवही त्या ठिकाणी वाढत जातो आणि त्यामुळे आपण अनुभवी बनून जीवनातील कुठल्याही परिस्थितीला सहज रूपाने सामोरे जाऊ शकतो. परंतु या क्रिएटिव्हिटीची, या न्यूनेसची किंवा या नवीनतेची ज्यावेळेस कमी पडते त्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये तणाव हा वाढत जातो. म्हणजेच पहा, रोजच्या जीवनामध्ये जे काही आपण करतोय त्यामध्ये या छोट्या मोठ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं, या छोट्या कारणाला जर आपण ओळखून घेतलं तर बऱ्याच प्रकारच्या दुष्परिणामातून नुकसानातून आपण स्वतःला वाचवू शकतो. तर यासाठी आपण आपल्या पद्धतीने आपल्या प्रयत्नाने आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे विचार घेऊन किंवा वेगवेगळ्या काही पद्धती घेऊन स्वतःचं जीवन आपण तणावमुक्त बनवून सुख शांती आणि समाधान यांनी भरपूर करू शकतो. एवढंच आपण लक्षात ठेवलं तर आपली जीवन जगण्याची जी कला आहे ती आपण सहजरित्या या ठिकाणी शिकू शकतो. ओम शांती.
सुखमय हो तसे। त्या जीवन माझ सुखमय हो तसे सुगंधात त्या जीवन माझ सुखमय हो तसे पवित्रतेचे फूल उमलले हृदय वेलीवर असे सुगंधात त्या जीवन माझे सुखमय होत असे सुगंधात त्या जीवन माझे सुखमय होत असे हो सुगंधात त्या जीवन माझ सुखमय होत असे सुगंधात त्या जीवन